अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली।
श्रोते हो नमस्कार, मी वासंती काळे अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आत्तापर्यंत कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत। मराठी विश्वकोशाचे आत्तापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीमध्ये प्रकाशित झाले। याबाबत आपल्याला डॉक्टर सरोजकुमार मिठारी यांनी प्रस्तावना केली होती आणि 1 ते 5 खंडांची माहिती दिलेली होती। या खंडांपैकी 11वा आणि 12वा अशा 2 खंडांची ओळख आपण आजच्या भागात करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याकडे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टर सुस्मिता खुटाळे, संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेल्या आहेत। मॅडम, या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत।
नमस्कार
मॅडम। तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली सुरू झालेला मराठी विश्वकोशाच्या खंड 11 आणि 12 यांची माहिती आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे, पण तत्पूर्वी खंड 11 याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या प्रकाशनाबाबत आपण आम्हाला काय सांगाल?
आपल्याला माहिती आहे की मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असून त्यामध्ये विविध विषयातील वैविध्यपूर्ण नोंदींचा वर्णानुक्रमे समावेश आहे। त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 11 बंदा ते ब्युएनस एअरीज असा असून या खंडाचं प्रथम प्रकाशन 1982 साली झालं आहे। त्यामध्ये एकूण 1105 नोंदींचा समावेश आहे। हा खंड 1112 पृष्ठांचा आहे। तसंच या खंडाच्या शेवटी 60 रंगीत चित्रपत्र सुद्धा दिली आहेत। या खंडात ब या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे। या खंडातील बंदा ही पहिली नोंद सुमारे 750 शब्दांची असून ती धर्म या विषयातील आहे। बंदा हे शिखांचे 10वे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर शिखांचे राजकीय आणि धार्मिक नेतृत्व करणारे व्यक्ती, त्यांच्याविषयीची ही चरित्रात्मक नोंद आहे। तर ब्युएनस एअरीज ही या खंडातील शेवटची नोंद सुमारे 500 शब्दांची असून ती भूगोल या विषयातील आहे। ब्युएनस एअरीज हे अर्जेंटिना देशाची राजधानी, प्रमुख बंदर आणि महत्त्वाचं आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या शहराची स्थळविषयक नोंद असून या नोंदीचं लेखन मोदन्या शहाणे आणि नास गाडे यांनी केलं आहे।
मॅडम, तुम्ही आत्ता 11व्या खंडाचं सांगितलं की ज्याच्यात बपासून नोंदी आहेत, आता 12वा खंड देखील आपला प्रकाशित झाला आहे, तर त्या 12व्या खंडाचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा।
आज आपण माहिती घेत असलेला दुसरा खंड हा मराठी विश्वकोशाचा 12वा खंड आहे। भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1985 साली झालं आहे। भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य या 12व्या खंडात एकूण 667 नोंदी आहेत आणि हा खंड सुमारे 1586 पृष्ठांचा आहे। या खंडात भ आणि म या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे। भंगूर तारा ही या खंडातली पहिली नोंद आहे। ही नोंद प्राणीविज्ञान या विषयातली आहे। एकायनो डर्माटा संघाच्या वर्गातील सामान्यतः भंगूर तारा म्हणजेच ब्रिस्टल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांविषयीची ही नोंद आहे। तर याच खंडातली शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य या शीर्षकाची अत्यंत अतिदीर्घ पण तितकीच माहितीपूर्ण आणि महत्त्वाची नोंद आहे। या नोंदीविषयी आपण पुढे अजून माहिती घेऊच।
हां, महाराष्ट्र राज्य म्हटल्यानंतर खरोखर त्याची व्याप्ती आणि खूपच मोठी माहिती असणं साहजिक आहे। आता या दोन्ही खंडांमध्ये म्हणजे 11व्या आणि 12व्या याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांच्या आणि कोणत्या प्रकारच्या नोंदींचा समावेश आहे, म्हणजे मगाशी तुम्ही बचं सांगितलं आणि नंतर भ आणि मचं सांगितलं, भ ते म, तर कोणकोणत्या येतील एकंदरीतच?
साधारणपणे मराठी विश्वकोशात अंतर्भूत असलेल्या मानवीय विद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही शाखातील विविध विषयांच्या नोंदी या खंडात आहेत. त्यामध्ये मानवीय विद्या विभागातील धर्म, तत्वज्ञान, कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानवशास्त्र, इतिहास, भूगोल, भाषाशास्त्र, लिपी प्रकार इत्यादी अनेक विषयांचा यामध्ये समावेश आहे. आणि अजून थोडंसं खोलात जाऊन विशेष सांगायचं तर इंग्रजी आणि युरोपीय भाषा, रशियन, आशियाई भाषा आणि साहित्य विषयातील महत्त्वपूर्ण लेखक, ग्रंथ, नवनवीन साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह याविषयीच्या नोंदीसुद्धा आपल्याला या खंडात वाचायला मिळतील. आणि थोडंसं भारतीय भाषा आणि साहित्य या विषयाबद्दल आपण बोलायला गेलो तर संस्कृत, मराठी, बंगाली, तेलुगू, कन्नड, असमिया, सिंधी, गुजराती भाषा आणि साहित्य विषयांच्या नोंदींचा सुद्धा या दोन्ही खंडांमध्ये समावेश आहे. आणि विज्ञान आणि तंत्रविद्या विभागातील भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीविज्ञान, मानवी वैद्यक, स्थापत्य अभियांत्रिकी, उद्योग आणि व्यापार विषयातील नोंदींचा सुद्धा या खंडामध्ये समावेश आहे.
त्याच मोठी व्याप्ती आहे.
हो, त्याचबरोबर या खंडात संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषासमूह, साहित्य प्रकार, ग्रंथ, पुरस्कार आणि संस्थानविषयक अशा विविध प्रकारच्या नोंदींचा समावेश या खंडांमध्ये आहे.
मॅडम, तुम्ही आता म्हणालात की विविध ह्या नोंदी झालेल्या आहेत आणि केल्या जातात, तर काही महत्त्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी असतात, मग त्याविषयी काही विशेष माहिती आम्हाला सांगू शकाल का?
हो, नक्कीच. मराठी साहित्यातील महानुभाव पंथ आणि साहित्य, बा भ बोरकर, कवी बी, बालकवी, बेडेकर मालतीबाई, बेडेकर विश्राम या लेखकांच्या स्वतंत्र नोंदी या खंडामध्ये आहेतच, पण त्याचबरोबर 12व्या खंडातील मराठी साहित्य ही अतिदीर्घ नोंद, म्हणजेच ज्याला विश्वकोशाच्या परिभाषेत आपण व्याप्तिलेख असं म्हणतो, या व्याप्तिलेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून ते 1980 पर्यंतच्या काळाचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये प्राचीन मराठी साहित्य या भागात प्रारंभ ते इसवी सन 1818 पर्यंत मराठी साहित्याचा इतिहास नोंदवला आहे. आणि याच नोंदीच्या दुसऱ्या भागात म्हणजे अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर मला आवर्जून सांगायला आवडेल, आजकाल जे तरुण विविध स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करतात त्यांना हे खंड अतिशय उपयुक्त आहेत, कारण ते विश्वासार्ह आणि संदर्भयुक्त माहितीचा स्रोत आहेत. मराठी विश्वकोशाच्या 12व्या खंडातील शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य ही अत्यंत विचारपूर्वक आणि कौशल्याने लिहिलेली आणि संपादित केलेली ही अतिदीर्घ नोंद आहे. एका राज्याची माहिती देत असताना त्याचा प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतचा इतिहास, भौगोलिक प्रादेशिक रचना, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल आणि स्थितीचा आढावा सुद्धा घेतला आहे.
आपल्या श्रोत्यांनी नक्की आपल्या साईटला भेट देऊन ती माहिती आणि विश्वकोशाचा 12वा खंड, म्हणजे ज्याच्यातली महाराष्ट्र राज्य ही शेवटची नोंद पण दीर्घ आहे, तिथे नक्की भेट देऊन माहिती घ्यावी, नाही का? त्यांना ती उपयुक्त असणार आहे.
हो, अगदीच बरोबर. आणि अजून एक नोंद या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायला खरं तर आवडेल, एक अशीच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण नोंद म्हणजे विश्वकोशाच्या 12व्या खंडातील भारत या शीर्षकाची सर्व विषय अंतर्भूत असलेली अतिशय दीर्घ नोंद आहे. या नोंदीत भारत हे देशनाम, राजकीय विभाग, त्याचे भूवैज्ञानिक इतिहास, भूवर्णन, भौगोलिक प्रदेश, मृदा, नैसर्गिक साधनसंपत्ती, जलवायुमान, वनश्री, प्राणीजात, इतिहास, मानववंश, राजकीय स्थिती, देशाची स्वातंत्र्योत्तर शासन यंत्रणा, कायदेमंडळ, विधी आणि न्यायव्यवस्था, संरक्षण व्यवस्था, आर्थिक स्थिती, अन्नधान्य उत्पादन, भारत देशातील लोक आणि समाजजीवन, धर्म आणि शिक्षण, देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कार्य आणि प्रगतीचा अतिशय विस्ताराने या नोंदीमध्ये आढावा घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा भाग जर आपण म्हणालो तर भारत चीन संघर्ष, भारत पाकिस्तान संघर्ष, भारत संरक्षण अधिनियम, भारतीय अन्न निगम, भारतीय औद्योगिक विकास बँक, वित्त नियम, कृषी संशोधन संस्था, टपाल आणि तार विभाग या आणि अशा भारत देशातील विविध ऐतिहासिक, औद्योगिक, संशोधन, संरक्षण, आर्थिक आणि सर्व प्रकारच्या नोंदींचा समावेश असल्यामुळं हा 12वा खंड विद्यार्थी आणि अभ्यासकांच्या दृष्टीनं खरंच महत्त्वाचा आहे.
मॅडम, आता ही माहिती म्हणून झालं तर थोडं मनोरंजनात्मक किंवा असं काही वाचनीय असं छान असं पण आहे का त्यामध्ये?
हो, नक्कीच. विश्वकोश खंडाच्या निर्मितीच्या कामाचा पाया म्हणजे विश्वकोश खंडाची नोंद यादी आहे. त्यामध्ये कोणते विषय, त्या विषयातील कोणत्या महत्वाचे घटक असावे, ते कुणाकडनं लिहून घ्यावे याबद्दल प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी खूप बारकाईनं आणि अभ्यासपूर्ण आखणी केल्याचं हे सर्व खंड आज आपण वाचत असताना आपल्या लक्षात येतं.
म्हणजे आकाळी केली आहे.
हो, आणि अगदी लहानात लहान वाटणारा विषय सुद्धा मानवी जीवनातील आणि संस्कृतीतला महत्वाचा घटक विषय असल्यामुळं तो विश्वकोशाच्या खंडातील नोंद विषय झालेला आहे. तर काही नोंदी आपण यापैकी बघूया. खेळ आणि मनोरंजन या विषयातील बाहुली ही श्रीपू गोखले यांनी लिहिलेली एक नोंद मला महत्वाची वाटतं. खरं तर बघायला गेलं तर हा खूप छोटा विषय आहे, पण छोट्या मानवी प्रतिकृतीच्या रूपातील बालकांचे खेळणे, पण तरीही त्याची उत्पत्ती, निर्मिती, जगभरातील विविध संस्कृती, समूहातलं तिचं स्वरूप आणि अतिशय सुंदर चित्रांसह माहिती या नोंदीत दिलेली आहे, ती आपण जरूर वाचावी. त्याचबरोबर बुद्धिबळ खेळाची नोंद ही अशीच, त्याच्या उत्पत्ती, इतिहास, वाटचाल आणि पद्धत, त्याचं स्वरूप, त्यातल्या वेगवेगळ्या खेळी यांची माहिती देणारी ही नोंद आहे. खरं तर गणित हा आपल्या सगळ्यांचा नावडता विषय, पण तरीही खंड 11 मध्ये बीजगणित आणि बीजगणित अमूर्त या शीर्षकाच्या नोंदी सुद्धा आपण जरूर वाचाव्या. त्याचबरोबर बेकरी तंत्र ही सुद्धा अशीच एक माहितीपूर्ण आणि जवळजवळ 13 पृष्ठांची दीर्घ नोंद या खंडात आहे. म्हणजे इतिहास पूर्व काळापासून तयार झालेला पाव हा एक खाद्यपदार्थ या बेकरी तंत्रातील एक आद्य आणि जगभर लोकप्रिय असलेला पदार्थ आहे. तर या बेकरी तंत्राच्या इतिहासापासून त्यातील घटक पदार्थ, त्याची प्रक्रिया, देशोदेशीचे त्यातील बदल आणि याविषयीची विस्तृत माहिती या नोंदीत चित्रांसह दिलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण नोंद आहे असं मी सुचवेन. अशा अनेक कुतूहलपूर्ण आणि रंजक नोंदी या दोन्ही खंडांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील आणि अशा वैविध्यपूर्ण विषयांमुळं, लेखनातील विश्वासार्ह अभ्यासपूर्ण माहितीमुळं मराठी विश्वकोशाचे सगळेच खंड खरं तर वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेतच. इंटरनेट आणि विविध माध्यमातील माहिती स्त्रोत जरी असले आज उपलब्ध, तरी सुद्धा मराठी विश्वकोशाचं महत्त्व यामुळं टिकून आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आणि या सर्व खंड किंवा या सर्व खंडातील नोंदी आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या marathiviswakosh.org या संकेतस्थळावर आपल्याला सर्व खंड उपलब्ध आहेत, आपण जरूर वाचावेत.
डॉक्टर सुस्मिता खुटाळे मॅडम, आज आपण आमच्याकडे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती मराठी विश्वकोश खंड 11 आणि 12 विषयी सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. aaplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com या ईमेलवर. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.